आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज हरियाणामधल्या अनेक प्रकल्पांचं उद्घाटन. लेझर आधारित शस्त्रप्रणालीची भारताकडून यशस्वी चाचणी. सहकार क्षेत्रात परिवर्तनकारी बदल. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. पुथांडू म्हणजे तमिळ नववर्षाची आणि विशू या केरळवासियांच्या नववर्षाची आजपासून सुरुवात. आरडीएक्स असलेली स्फोटकं बाळगल्याप्रकरणी दोन जणांना अटक. पंजाब पोलिसांची कारवाई. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत कालच्या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विजयी. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आज 134वी जयंती आहे. यानिमित्त संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येत आहे. डॉ आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. डॉ आंबेडकर हे विलक्षण क्षमता असलेलं बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही असाधारण कार्य करून त्यांनी जगभरात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. महिला आणि वंचित वर्गाच्या आर्थिक आणि सामाजिक हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या डॉ आंबेडकर यांचं जीवनकार्य प्रेरणादायी आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, मंत्री, खासदार आणि इतर मान्यवर आज सकाळी संसद भवन संकुलातल्या डॉ बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करतील. डॉ आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर तसंच नागपूरमध्ये दीक्षाभूमीवर हजारो अनुयायी दाखल झाले आहेत. त्यांच्या सोयी सुविधेसाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हरियाणामधल्या अनेक प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान हिसार ते अयोध्या या व्यावसायिक विमान उड्डाण सेवेला हिरवा झेंडा दाखवतील आणि हिसार विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीची पायाभरणी करतील. तर यमुनानगरमध्ये 800 मेगावॅट वीज युनिट क्षमतेच्या दीनबंधू छोटूराम औष्णिक वीज प्रकल्पाचं तसंच मुकरबूरपूरमधल्या कॉम्प्रेस बायोगॅस प्रकल्प आणि भारतमाला प्रकल्पांतर्गत 14 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या रेवाडी बायपास प्रकल्पाचं उद्घाटन आणि पायाभरणी आज पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. भारतानं पहिल्यांदाच 30 किलोवॅट क्षमतेच्या लेझर आधारित शस्त्रप्रणालीचा वापर करून फिक्स विंग विमानं, क्षेपणास्त्र आणि स्वार्म ड्रोन पाडण्याची क्षमता दाखवली आहे. यामुळे अशी शस्त्रप्रणाली क्षमता असलेल्या अमेरिका, चीन आणि रशियासह निवडक देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना अर्थात डीआरडीओच्या हैदराबाद इथल्या सेंटर फॉर हाय एनर्जी सिस्टम्स अँड सायन्सेसनं काल आंध्र प्रदेशातल्या कुर्नूल इथं या नवीन शस्त्रप्रणालीची यशस्वी चाचणी केली. केंद्र सरकारनं सहकार मंत्रालयाची स्थापना केल्यापासून देशातल्या सहकार क्षेत्रात झालेल्या परिवर्तनकारी बदलांचं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी कौतुक केलं आहे. ते काल भोपाळ इथं झालेल्या राज्यस्तरीय सहकारी परिषदेला संबोधित करताना बोलत होते. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एकात्मिक दृष्टिकोनातून ग्रामीण विकास, शेती आणि पशुपालन यांना सरकारनं सहकाराच्या माध्यमातून कसं एकत्रित केलं याविषयी सुद्धा शहा यांनी सांगितलं. पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारणा कायद्याच्या निषेधार्थ झालेल्या हिंसक आंदोलनासंदर्भात आणखी 12 जणांना अटक करण्यात आली आहे. यामुळे आतापर्यंत अटक झालेल्यांची एकूण संख्या 150 झाली आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्यातून कोणत्याही ठिकाणी हिंसाचाराची कोणतीही नवीन घटना काल घडल्याचं वृत्त नाही. सुरक्षा दलांनी कडक पहारा ठेवला आहे. स्थानिक प्रशासनानं हिंसाचारग्रस्त कुटुंबांसाठी निवास आणि जेवणाची व्यवस्था केली आहे. कोलकाता उच्च न्यायालयानं केंद्रीय दलांना तात्काळ हस्तक्षेप करण्याचे आदेश दिल्यानंतर बीएसएफ तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला. पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉ सी व्ही आनंद बोस यांनी न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. पंजाबमधल्या फिरोजपूर इथून राज्य पोलिसांच्या गुप्तहेर यंत्रणा विभागानं 2 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून आरडीएक्स असलेली आयईडी स्फोटकं जप्त करण्यात आली. या दोघांनी जर्मनीस्थित दहशतवादी गोल्डी ढिल्ल्यांच्या सांगण्यावरून ही स्फोटकं त्यांच्या एका सहकार्याला पोहोचवणार होते. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएनं ढिल्ल्यांवर 10 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. जगभरातल्या तमिळ भाषिक समुदायाच्या पुथांडू या तमिळ नववर्षाची सुरुवात आज होत आहे. तमिळ महिन्याच्या चिथिराईच्या पहिल्या दिवशी पुथांडू साजरा केला जातो. या सणानिमित्त मंदिरांमधून धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. तसंच घरोघरी इडली, वडा, पायसमसह तविष्ट पारंपरिक पदार्थांची आज रेलचेल असते. आज जगभरातल्या केरळवासी पारंपरिक नवीन वर्ष विशू साजरं करत आहेत. विषू म्हणजे विपुलता आणि नवीन सुरुवातीचं प्रतीक असून या शुभदिवशी भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते. भगवान श्रीकृष्णाची कांदीकोनाची फुलं, कानी वेलारी, फळं, भाज्या, सोनं नाणं इत्यादींनी पूजा केली जाते. गुरुवायूर, श्री पद्मनाभ स्वामी मंदिर, सबरीमाला इत्यादी प्रमुख मंदिरांमध्ये आज विषू कानी आणि विशेष विधी आयोजित केले जात आहेत. तसंच सकाळपासून मोठ्या संख्येनं भाविक गर्दी करत आहेत. महसूल गुप्तचर संचालनालयानं मिझोरम राज्याच्या सीमेवर 52 किलोग्राम मेथॅम्फेटामिन जप्त केला असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थांची किंमत 52 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या कारवाईमध्ये तस्करी केलेले अंमली पदार्थ लपवण्याची एक नवीन पद्धत उघडकीस आली आहे. या कारवाईत ट्रकच्या ताडपत्रीच्या कव्हरच्या पाटांमध्ये बारकाईनं पॅक केलेले विटांच्या आकारांची लपवलेले सुमारे 53 पॅकेट आढळले. मिझोरम राज्याच्या सर्व भागात काल पाम संडे धार्मिक वातावरणात पाळण्यात आला. याला मिझोमध्ये तुमकौनी म्हणून ओळखलं जातं. पाम संडेचं महत्व दर्शवताना मोठ्या संख्येनं श्रद्धावानांनी होसन्नाचा जयघोष करत मिरवणुका काढल्या. त्यामध्ये लोकांनी ख्रिश्चन धर्माच्या भावनेचं प्रतीक असलेल्या ताडाची पानं धरली होती. मिझोरम राज्याच्या सर्व चर्चमध्ये पाम संडे सेवा आयोजित करण्यात आल्या होत्या. गेल्या आर्थिक वर्षात डिसेंबर अखेर देशातल्या औषध आणि वैद्यकीय उपकरण निर्मिती क्षेत्रात 11,888 कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक झाली आहे. याशिवाय ब्राऊनफील्ड प्रकल्पांमधल्या 7,246 कोटी लाख रुपयांच्या विदेशी गुंतवणूक प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. यामुळे या क्षेत्रातली एकूण विदेशी गुंतवणूक 19,134 कोटी रुपये झाली असल्याची माहिती औषध निर्माण विभागानं दिली आहे. सरकारच्या उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेमुळे देशांतर्गत औषध उत्पादनाला चालना मिळाली असून परकीय गुंतवणुकीचा ओघही वाढला आहे. तसंच आयात कमी होऊन निर्यात वाढल्याचं विभागानं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. युक्रेनमधील सुमी या शहराच्या मध्यभागी काल रशियन क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यात 2 मुलांसह किमान 32 जणांचा मृत्यू झाला असून 84 जण जखमी झाले आहेत. 2023 नंतर युक्रेनियन नागरिकांवर झालेला हा सर्वात घातक हल्ला ठरला आहे. पाम संडे निमित्त चर्चमधल्या सेवांमध्ये अनेक लोक सहभागी होत असताना हा हल्ला झाला. राष्ट्रपती व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी या हल्ल्याला दहशतवादी कृत्य म्हटलं असून याच्या निषेधार्थ जगातल्या सर्व देशांनी तीव्र प्रतिसाद देण्याचं आवाहन केलं आहे. जर्मनीचा राज्य बवेरियाचे मंत्री मार्कस सोडर यांनी काल नवी दिल्लीत परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांची भेट घेतली. त्यांनी जर्मनी आणि युरोपियन युनियनसोबत भारताचं सहकार्य मजबूत करण्यात बवेरियाच्या योगदानाबाबत यावेळी चर्चा केली. युरोपियन विकास, ट्रान्स अटलांटिक संबंध आणि इंडो पॅसिफिक यावरही डॉ जयशंकर आणि सोडर यांनी सविस्तर चर्चा केली. क्रिकेट. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल रात्री दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं दिल्ली कॅपिटल्सचा 12 धावांनी पराभव केला. तर जयपूरमधल्या सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बेंगळुरुनं राजस्थान रॉयल्सचा 9 गडी राखून पराभव केला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज हरियाणामधल्या अनेक प्रकल्पांचं उद्घाटन. लेझर आधारित शस्त्रप्रणालीची भारताकडून यशस्वी चाचणी. सहकार क्षेत्रात परिवर्तनकारी बदल. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. पुथांडू म्हणजे तमिळ नववर्षाची आणि विशू या केरळवासियांच्या नववर्षाची आजपासून सुरुवात. आरडीएक्स असलेली स्फोटकं बाळगल्याप्रकरणी 2 जणांना अटक. पंजाब पोलिसांची कारवाई. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत कालच्या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विजयी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.